नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. गॅलेक्सी आय कडल्यान घडोवन हाडिल्लो मिशन दृश्टी हो उपक्रम भारताच्या अंतरिक्ष प्रवासातली एक व्हडली कामगिरी अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. संवसारातलो पयलो ऑप्टोसार उपग्रह आणि भारताच्या सगळ्यान व्हडल्या खासगी उपग्रहाचे यशस्वीपणान प्रक्षेपण जावप हे तरणाट्यांच्या नवनिर्माण आणि राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासाचे प्रतीक असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मीडियाचेर पोस्ट करून म्हळा. तशेंच गॅलेक्सी आयच्या संस्थापकांक आणि पुराय पंगडाक तांणी परबी दिल्या. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सगळी राज्यां आणि केंद्रीय प्रदेश तशेंच संबंधित केंद्रीय मंत्रालयां आणि खात्यांच्या सहकार्यान फाल्यां सावन देशभरांत फायर सेफ्टी वीक मनयतले. ह्या उपक्रमांतल्यान देशभरांतल्या भलायकी सुविधांनी उज्याच्या धोक्यांचेर आळाबंद हाडपाचें म्हत्व निर्माण करप हो मुखेल हेत आसा. ह्या सरावा वेळार वेगवेगळ्या वाठारांनी जागृताय मोहीम, क्षमता निर्माण करपाचे उपक्रम आणि उजो पालोवपी दळाच्या पुस्तकांचो प्रसार ह्या सयत वेगवेगळे उपक्रम घडोवन हाडटले. फाल्यां सकाळी अस्तंत बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा वेचणुके खातीर मतांची मेजणी जातली. आसामान विधानसभा वेचणुके खातीर मतमेजणीची सगळी वेवस्था केल्या. 35 जिल्ह्यातल्या 126 जागांचेर मतांची मेजणी 40 केंद्रांचेर खर सुरक्षे खाला जातली. अस्तंत बंगालातल्या राज्यभरातल्या 77 मतमेजणी केंद्रांनी बहुस्तरीय सुरक्षा वेवस्था केल्या. जाल्यार तामिळनाडू आणि पुडुचेरीन जावपी विधानसभा वेचणुकेच्या मतमेजणी खातीर सगळी व्यवस्था तशेंच सुरक्षा आणि देखरेखीची यंत्रणा तयार केल्यात अशें वेचणूक अधिकाऱ्यांनी सांगला. राजधानी दिल्लीन उष्णतायेची लारां सुरू आसात. हाका लागून सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या सगळ्या कामगारांक दनपारा 1 ते 4 वरां मजगती विसावो दिवचो अशें दिल्लीची मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी कळीत केलां. तांणी व्हिडिओ संदेशातल्यान दिल्ली सरकारान हे संबंधी पयलीच सुचोवण्यो जारी केल्यात अशी माहिती दिली. तांणी फुडें दिल्ली येरादारी म्हामंडळाच्या बशीन तशेंच बस स्टॉपांचेर उदक आनी ओआरएस दवरप, हॉस्पिटलांनी वैजकी तयारी वाडोवप अशे कांय मुखेल उपाय जारी केल्यात. शांतताय करारांतल्यो अडचणी मोडपाच्या यत्नान इराणान वॉशिंग्टनाकडे प्रस्ताव मांडला. पूण मध्य उदंतेतलो संघर्ष सोपोवपा खातीर इराणाचो नवो प्रस्ताव वाचून आपूण समाधानी ना अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगलां. इराणाक अणुशस्त्रां तयार करपापसून जो करार पुरायपणान आडयना अशा खंयच्याच कबलातीचेर अमेरिका स्वराक्षरी करची ना अशें तांणी स्पश्ट केलां. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाक निमाणी तारीख 17 मे 2024 अशी आसा. ह्या पदांखातीर कोंकणी भाषेचे गिन्यान आसचें, जाल्यार इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा हांकां सादर करचो. अधिक म्हायती खातीर 7020672710 या क्रमांकाचेर वा rnupanji@gmail.com या ईमेलाचेर संपर्क करचो. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारत, केरळ, माहे, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू आणि पुडुचेरी हांगा पाऊस पडपाचो अदमास उक्तयला. तशेंच आयज जम्मू काश्मीर, लडाख, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातल्या दर्यादेगेवयल्या कांय वाठारांनी गडगड आणि वीज पडपाची शक्यताय आसा. हरियाणा, चंडीगड, दिल्ली, बिहार, ओडिशा, केरळ, पंजाब आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी हवामानाची परिस्थिती अशीच आसपाची शक्यताय आसा. मजगती आंध्र प्रदेशातल्या दर्यादेगेवयल्या काय वाठारांनी आज उष्णतायेची ल्हारां येवपाचो अदमास आसा. जाल्यार भारतीय हवामान खात्यान दिल्ले म्हायती प्रमाण तामिळनाडूतल्या पुडुचेरी आणि कराईकलान फाल्यां मेरेन उष्ण आणि दमट हवामान आसपाची शक्यताय आसा. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज दुसऱ्या सत्रांत अहमदाबादेन नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स ह्या संघा आड खेळ जातलो. सांजवेळा 7:30 वरांचेर हो खेळ सुरू जातलो. आतां मेरेन ह्या सर्तीन पंजाब किंग्स पहिल्या क्रमांकाचेर जाल्यार गुजरात टायटन्स 5व्या क्रमांकाचेर आसा. इतल्यान हें खबरापत्र सोंपलें. आमचें मुखावयलें खबरापत्र आयकात फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.